시아가리님 문제가 너무 나
그러네.
자, 뭐 아. 대판 할 수 있어. 네, 대본이 잘 가라. 너무 나 그러. 신경이 좀 살려면 좀
आणि त्यांनी पहिलं दळलंय त्यामुळे त्यांना गाणी देत आता दळलंच नाही तर गाणंच नाही
मुंबईच्या
त्यांनी दळलं नाही त्यांना गाणी येत
कायमच राहिलेत
त्याला गाणी कशी येत्यात
तुमच्या
आता हा आपलं थोडंफार हे आता देशी शिंगोळी असतात ना आहे का पाणी ऐकण्यात तुमच्या
शिंगोळ्या ऐकण्यात
त्याला आपलं थोडंफार दळायला लागलं म्हणजे ऐका त्यात कुठं काय डाळ दळायला लागलं तरी ऐका त्यात म्हणजे ते ध्यान धरून मत देत
डळता का तुम्ही अजून त्या शिंगोळ्यांचं वगैरे
थोडं थोडं
ते दळायलाच लागतो ना घरी
मटकी शिंगोळी
नवीन
गा तुझ्या बाजूला सगळा लावून एखादा आजीला दम लागतो आईन तू मन
भात
लागवड नसते का तुमची
नाही ना आमच्याकडे
गाईच्या तिकडे गेलात कि मग म्हणता का सांभाळायला
गाणी किती गळे मग गळेसरात
गाणी मस्त
मला दोन गवळणी
भजन म्हणतो
तू तर नसागिरी मी आहे मला
तुम्ही
भजन म्हणताय मग ते परत गाणं म्हणते भजन
बटन
दाबायला
बसलाय